आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। भाजपचा जाहीरनामा आता सार्वजनिक झाल्यामुळे तरुण मतदारांना एका निर्णयाचा सामना करावा लागत आहे। त्यांना आज नोकऱ्या हव्या आहेत की 2047 पर्यंत विकसित भारताचे आश्वासन? ते तात्काळ रोजगार किंवा दूरच्या स्वप्नांना प्राधान्य देतात? बेरोजगारीच्या काळात नोकरीचे केवळ स्वप्न देखील आकर्षक वाटू शकते जर खऱ्या नोकरीच्या ऑफर येत नाहीत। धार्मिक उत्साह आणि सशक्त राष्ट्राच्या दृष्टीने उत्तेजित झालेल्या भारतातील तरुणांना भाजपच्या जाहीरनाम्यात रोजगाराच्या संधींची आश्वासने मिळू शकतात। तथापि सरकारी नोकऱ्यांचा कोणताही विशिष्ट उल्लेख नाही, केवळ परीक्षेचे पेपर लीक रोखण्यासाठी एक प्रस्तावित कायदा आहे। यूपीमध्ये अशा लीक होत असतानाही 9व्या वर्षी हा विचार समोर आला। भाजपच्या संकल्प पत्रात आणि क्वोट नोकरी आणि क्वोट ऐवजी आणि क्वोट रोजगाराच्या संधी आणि क्वोट असा शब्दप्रयोग विशेषतः तरुणांना लक्ष्य करून वापरला जातो। 1 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेस आणि आरजेडीच्या विपरीत भाजपने 2014 दिलेले 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन या जाहीरनाम्यात स्पष्टपणे दिसत नाही। त्याऐवजी ठोस आणि विश्वासार्ह रोजगार डेटा नसल्याबद्दल अर्थमंत्री विरोधकांवर टीका करतात। असे असतानाही मोदी सरकार 10 वर्षांत पारदर्शकपणे रोजगार डेटा संकलित करणारी यंत्रणा उभी करण्यात अपयशी ठरले आहे, तरीही विरोधक अविश्वसनीय डेटा असल्याचा आरोप करत आहेत। जाहीरनाम्यात रोजगार मोजणीसाठी ठोस प्रणाली विकसित करण्याची कोणतीही वचनबद्धता नाही। भारताची अर्थव्यवस्था जगातील 3री सर्वात मोठी बनवण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात मोठी स्वप्ने आहेत, तरीही ही वाढ रोजगारात कशी रूपांतरित होईल हे नमूद केलेले नाही। स्किल इंडिया, स्मार्ट सिटी, पीएम विश्वकर्मा आणि मुद्रा यांसारख्या उपक्रमांमुळे गेल्या दशकभरात किती रोजगार निर्मिती झाली हे भाजपने स्पष्टपणे सांगायला हवे होते। पारदर्शक परीक्षांद्वारे लाखो तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्यात आल्याचा दावा जाहीरनाम्यात केला जात असला तरी तो नेमका आकडा देण्यात अपयशी ठरला आहे। निर्माण झालेल्या संधी तरुणांच्या कल्पनेला मागे टाकतील हे पंतप्रधानांचे विधान लक्षवेधी आहे। जाहीरनाम्यात भारताची विविध क्षेत्रांमध्ये जागतिक केंद्र म्हणून कल्पना केली आहे, तरुणांसाठी अभूतपूर्व संधींचे आश्वासन दिले आहे। तथापि या रोजगाराच्या संधी कधी आणि कशा पूर्ण होतील याबद्दल अस्पष्ट आहे। गेल्या 10 वर्षांतील उत्पादन क्षेत्रातील रोजगाराचे खाते लक्षणीयरित्या अनुपस्थित आहे, त्याऐवजी भव्य दृष्टिकोनांनी बदलले आहे। प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा मुद्द्यांवर त्याचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो। भाजपचा जाहीरनामा काँग्रेस, सपा, तृणमूल काँग्रेस आणि आरजेडी यांसारख्या पक्षांच्या अगदी उलट तरुणांच्या रोजगाराच्या चिंतेबद्दल चिंता नसल्याचा सूचक आहे, जे त्यांच्या प्रचारांना रोजगारावर केंद्रित करतात। मोदींच्या राजवटीत भारतातील रोजगाराची स्थिती कमी पगाराच्या नोकऱ्यांद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे हे सर्वज्ञात आहे, परंतु मुख्य प्रवाहातील माध्यमांद्वारे व्यापकपणे कव्हर केले जात नाही, जे बेरोजगार वाढीची कथा कायम ठेवण्यावर लक्ष केंद्रित करते। भारताची अशी दिशाभूल करण्यात आली आहे जिथे तो बरोबर अयोग्य ओळखण्यासाठी संघर्ष करत आहे। रोजगाराच्या अलीकडील अहवालांनी या मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे। dataforindia.com वरील अभिषेक वाघमारेच्या अहवालात असे दिसून आले आहे की चीनमधील 55% लोक पगारदार पदांवर आहेत, तर भारतात फक्त 20% लोक आहेत। श्रीलंकेत हे प्रमाण 58% आहे, तर अमेरिकेत ते 90%हून अधिक आहे। पगाराच्या नोकऱ्या अशा आहेत ज्यात व्यक्तींना सतत मासिक पगार मिळतो। सामान्यतः उत्पादन, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात आढळतात। वाघमारे नमूद करतात की भारतात सर्व पगाराच्या नोकऱ्या समान नाहीत। फक्त 42% पगारदार कामगारांनी लेखी करार केला आहे आणि फक्त 53% पगारी रजेचा हक्कदार आहेत। इतरांना हा लाभ मिळत नाही आणि रजा घेतल्याबद्दल त्यांचा पगार कापला जातो। सामाजिक सुरक्षेबाबतही अशीच बिकट परिस्थिती आहे। असे असूनही काहीजण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे निवडू शकतात, परंतु आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की भारतातील नोकऱ्यांची गुणवत्ता कमी आहे. अनेक नोकऱ्या जास्त कामासाठी कमी पगार देतात. यामुळेच सरकार स्वतंत्रपणे हा डेटा गोळा करत नाही किंवा प्रकाशित करत नाही, त्यामुळे अचूक माहिती न देता असे सर्वेक्षण आणि अभ्यास रद्द करण्याची परवानगी देते. वाघमारे यांच्या अहवालात असेही नमूद केले आहे की भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये 58 कोटी लोकांचा समावेश आहे, त्यापैकी 56 कोटी नोकरदार आणि 2 कोटी बेरोजगार आहेत. कृषी क्षेत्र अजूनही जवळपास निम्मे कर्मचारी कार्यरत आहे. 26 कोटी लोक शेतीमध्ये गुंतलेले आहेत. असे क्षेत्र ज्यासाठी भाजपने अनेक निषेध करूनही किमान आधारभूत किंमत MSP ची हमी दिलेली नाही. याव्यतिरिक्त 14 कोटी लोक उद्योगात आणि 16 कोटी सेवांमध्ये काम करतात. शेती सोडणाऱ्यांपैकी 7.5 कोटींना बांधकामात तर 6.5 कोटींना उत्पादन क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. त्यामुळे पंतप्रधान क्वचितच रॅलींमध्ये रोजगारावर उघडपणे चर्चा करतात. उदाहरणार्थ ऋषिकेशमधील त्यांच्या भाषणात त्यांनी पर्यटन आणि स्टार्ट अप हे रोजगाराचे स्रोत म्हणून अधोरेखित केले. तरीही या नवीन क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीचा डेटा प्रदान करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मार्च 2024 ING 42 केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 130 स्टार्टअप्सनी 2022 37,260 लोकांना कामावरून काढून टाकले आहे आणि स्टार्टअप फंडिंगमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 2023 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. भाजप 2019 नोकरीची संख्या टाळत आहे, यासाठी पारदर्शक प्रणालीचा अभाव आहे. विविध क्षेत्रातील रोजगार डेटा गोळा करणे. मोदी सरकारकडे रोजगाराची सकारात्मक आकडेवारी दिसली असती तर ती नक्कीच सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली असती. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटचा इंडिया बेरोजगारी अहवाल ठळक करतो की भारतातील 83% बेरोजगार तरुण आहेत. 2000 35% बेरोजगार तरुणांचे शिक्षण मध्यवर्ती स्तरापर्यंत होते. 2022 हा आकडा 65.7% वाढला आहे, जे मध्यवर्ती शिक्षण घेतलेल्यांमध्ये बेरोजगारीमध्ये तीव्र वाढ दर्शवते. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या मते जानेवारीपर्यंत 2023 ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत तरुणांमधील बेरोजगारीचा दर वाढला आहे, विशेषतः 20 ते 34 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये. तरुणांना आता 2047 विकसित भारताचे स्वप्न दाखविण्याचे वचन दिले जात आहे, जसे की 2022 शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न देण्याचे वचन दिले होते. 25 ते 29 वर्षे वयोगटातील बेरोजगारी 42 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, जे बेरोजगारीची सर्वोच्च पातळी दर्शविते. गेल्या 30 महिन्यांत 30 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये हे दिसून आले आहे. जेव्हा नोकरीची परिस्थिती अशी आहे की केवळ कमी पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, तेव्हा गरिबी कशी हटवली जात आहे आणि कोणाच्या गरिबीकडे लक्ष दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. मग आजच्या भारतात खरे सुखी कोण? मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत सातत्याने गरिबांच्या हिताची भाषा केली, तरीही श्रीमंतच अधिक श्रीमंत झाल्याचे दिसून येते. सुरुवातीला केवळ काँग्रेसने सरकारवर आणि क्वोट सूट बूट आणि क्वोट सरकार असल्याचा आरोप केला, परंतु आता असंख्य महत्त्वपूर्ण संशोधन अभ्यास पुरावे देतात की मोदींच्या राजवटीत अब्जाधीशांची भरभराट होत आहे. पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या जागतिक असमानता लॅबमध्ये भारतात सध्या जगात सर्वाधिक असमानता असल्याचे आढळून आले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नितीन भारती, लुकास चॅन्सी, अनमोल सोमांची आणि अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते थॉमस पिकेट्टी यांनी भारतातील उत्पन्न आणि संपत्ती विषमता 1922 ते 2023 द राईज ऑफ द बिलियनेअर राज हा अहवाल तयार केला आहे. जेव्हा हा असमानता अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा सरकारला पाठिंबा देणाऱ्या अर्थतज्ज्ञांनी त्यावर टीका केली. तथापि आजच्या इंडियन एक्सप्रेसने त्या सर्व टीकेकडे लक्ष वेधले आहे आणि असमानता अहवाल तयार करणाऱ्या अर्थशास्त्रज्ञांनी त्यांच्या अहवालाच्या अचूकतेवर ठाम राहून टीका निराधार असल्याचे फेटाळून लावले आहे. तुम्ही पण वाचू शकता. भारतावर राज्य करणारे फक्त श्रीमंतच नाहीत तर अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती आणि संपत्ती अनेक पटींनी वाढत आहे. स्वातंत्र्यानंतर विषमता कमी होत चालली होती, पण 2000 ती गगनाला भिडली. आज मोदींच्या राजवटीत असमानता ब्रिटिश राजवटीत असमानता जास्त आहे, म्हणजे गरीब अधिक गरीब झाले आहेत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत झाले आहेत. जर तुम्ही 70% लोकसंख्येची संपत्ती एकत्र केली तर ती सर्वात वरच्या 1% कमी आहे. राहुल गांधींचे म्हणणे ऐका, भारतातील 22 सर्वात श्रीमंत लोकांकडे 70 कोटी लोकांइतकी संपत्ती आहे. एका बाजूला मागासवर्गीय, दलित, आदिवासी, गरीब सामान्य जातीचे लोक असे 70 कोटी लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला 22 लोक आहेत. हे 70 कोटी लोक काय म्हणत आहेत? शेतकरी MSP ची मागणी करत आहेत, तरुण रोजगार मागत आहेत, महागाईपासून बचावासाठी महिला विनवणी करत आहेत, पण कोणीच ऐकत नाही. राहुल गांधी हे सरकारवर सूटबूट सरकार असल्याचा आरोप सातत्याने करत आहेत, जिथे काही मोजकेच श्रीमंत होत आहेत आणि सगळा व्यवसाय काही हातात जात आहे. हे नवीन नाही. ऑक्सफॅमचा अहवाल वर्षानुवर्षे सांगत आहे की भारतातील सामान्य लोकांचे उत्पन्न वाढत नाही तर कमी होत आहे आणि सर्व संपत्ती लोकसंख्येच्या 1% लोकांकडे जमा होत आहे. याचा अर्थ समाजात विषमता आणि गरिबी चिंताजनक वेगाने वाढत आहे. एप्रिल 2023 प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅमच्या अहवालानुसार भारतातील 5% लोकांकडे देशातील 60% संपत्ती आहे. अहवालात असे सुचवले आहे की या संपत्तीवर 2% कर लादल्यास कुपोषणाने ग्रस्त भारतीयांसाठी 3 वर्षांच्या अन्नासाठी निधी मिळू शकेल. मी पिरियडिक लेबर फोर्स सर्वे PLFS मधून एक सरकारी आकृती प्रदान करू. 2019-20 आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की या देशात दरमहा 25,000 रुपये कमावणारे लोक पहिल्या 10% लोकांमध्ये येतात. हे देशातील लोकसंख्येच्या उत्पन्नाची स्थिती दर्शवते. सामान्य माणसाची आर्थिक ताकद उद्ध्वस्त झाली आहे आणि तरीही भारताची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न विकले जात आहे. थॉमस पिकेट्टी, लुकास चॅन्सेल, अनमोल सोमांची आणि नितीन भारती यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की 2022-23 भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या 22.6% लोकसंख्येच्या फक्त 1% होते. याचा अर्थ आपल्यासारख्या लोकांच्या मेहनतीतून निर्माण झालेल्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग केवळ 1% जातो. 2022-23 भारतातील सर्वोच्च 1% लोकांकडे देशाची 40.1% संपत्ती होती. ही ऐतिहासिकदृष्ट्या उच्च संख्या आहे. 1961 केवळ 13% उत्पन्न हे वरच्या 1% गेले. पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने भारतावर अब्जाधीशांचे राज्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या अहवालानुसार भारतातील शीर्ष 1% लोकांनी जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त संपत्ती जमा केली आहे. हे दर्शवते की भारतात असमानता इतर देशांच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. गेल्या आठवड्यात मिंटने नोंदवले की कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पगारात गेल्या 4 वर्षांत सरासरी 40% वाढ झाली आहे, असे डेलॉईटच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. कोविडपूर्वी CEO चे सरासरी उत्पन्न आताच्या तुलनेत 40% कमी होते. 2024 CEO चे सरासरी उत्पन्न 13.8 कोटी रुपये होते. या अहवालात 400 कंपन्यांचे विश्लेषण करण्यात आले असून गेल्या 4 वर्षांत 20 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या CEOंची संख्या 2 पटीने वाढल्याचे समोर आले आहे. आळे खांगरे आणि प्रियांका साळवे यांच्या डिसेंबर 2023 इकॉनॉमिक्स टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाशी याची तुलना करा. निफ्टी 500 कंपन्यांचे विश्लेषण केल्यावर त्यांना असे आढळून आले की गेल्या 5 वर्षांत IT आणि उत्पादन कंपन्यांमधील मजूर खर्च एकतर कमी झाला आहे किंवा तसाच राहिला आहे. महागाईच्या प्रमाणात वेतन आणि पगार वाढला नाही, ज्यामुळे अधिक कर्मचारी खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतात, त्यामुळे असुरक्षित कर्जाची समस्या वाढते. हे सूचित करते की कंपन्यांमध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ थांबली आहे, केवळ शीर्षस्थानी असलेल्यांनाच वाढ झाली आहे. शिवाय तुम्ही धर्म किंवा मंदिरांवर आधारित मतदान करत असल्यास तुम्ही गंभीर आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष करत आहात. जेव्हा कंपन्या निधी नसल्याचा दावा करतात तेव्हा त्या 100 कोटींची देणगी भाजपला का देऊ शकतात, किंवा एखाद्या राजकीय पक्षाने ज्ञात स्रोतांकडून सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या देणग्या कशा गोळा केल्या, असे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नितीन भारती, लुकास चॅन्सी, अनमोल सोमांची आणि अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते थॉमस पिकेट्टी यांनी सरकारी सर्वेक्षण डेटाच्या आधारे 2015-16 आणि 2020-21 तळाच्या 50% उत्पन्नावर प्रकाश टाकला आहे. लोकसंख्या 14.4% 9.8% घसरली आहे. हे धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानापासून वंचित असलेल्या भारतीय लोकसंख्येची भीषण आर्थिक स्थिती दर्शवते. बेरोजगारीवर उपाय म्हणून मोदी सरकारने मुद्रा कर्ज आणि स्वयंरोजगारावर भर दिला आहे. तथापि हिंदू बिझनेसलाईनमधील जयती घोष आणि सी पी चंद्रशेखर यांनी 2023 दिलेल्या अहवालात असे सूचित होते की स्वयंरोजगार असलेले लोक त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात काम करत नसून गरजेपोटी काम करत आहेत. अनेकदा ते 1 ते 19 कमी कमाई करत आहेत. जयती घोष यांचे विधान अहवालात भर देण्यात आला आहे की खरा प्रश्न केवळ रोजगाराचा नसून रोजगार करणाऱ्यांचे स्थिर किंवा कमी होत असलेले उत्पन्न आहे, ज्यामुळे बचत करण्यास असमर्थता येते. सप्टेंबर 2023 रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून असे सूचित होते की आर्थिक वर्ष 2023 कौटुंबिक बचत 50 वर्षांतील सर्वात कमी होती, जी 2022 GDP 7.2% 2023 5.1% घसरली. PLFS 2022-23 नुसार 24.6% ग्रामीण कामगारांची कमाई दररोज 100 रुपयेपेक्षा कमी आणि 10% शहरी कर्मचाऱ्यांची अशीच परिस्थिती आहे, जी व्यापक आर्थिक संकटावर प्रकाश टाकते. कामगार म्हणजेच शहरांमध्ये काम करणारे लोक 100 रुपयांपेक्षा कमी कमावतात. संतोष मेहरोत्रा यांनी त्यांच्या लेखात नमूद केले आहे की 2020-2023 या 3 वर्षांत ग्रामीण भागातील 5 कोटी लोक विनावेतन कुटुंबाच्या श्रेणीत सामील झाले आहेत. कामगार याशिवाय शहरी भागातील 50 लाख लोकही या श्रेणीत सामील झाले आहेत. नेत्याला माहीत आहे की तुमचा खिसा रिकामा आहे, तुमचा चेहरा उदास आहे, म्हणून तो तुम्हाला धर्माच्या नावाखाली अभिमानाने भरून टाकतो जेणेकरून तुमचा ऊर अभिमानाने भरून जाईल. पंतप्रधानांचे म्हणणे ऐका आणि क्वोट, आज देशाची दिशा बघा आणि काँग्रेसची भाषा बघा. आज जगामध्ये भारताचा दर्जा आणि आदर वाढत आहे. तो वाढत आहे की नाही? भारताचे नाव देशात निर्माण होत आहे का? जग भारताचा अभिमान वाढत आहे की नाही? नळपाणी योजनेने 14 कोटी कुटुंबे जोडली गेल्याचा सरकारचा दावा आहे. 34 कोटींहून अधिक लोकांना आयुष्मान भारत कार्ड मिळाले आहे. 50 कोटी लोकांकडे जनधन खाती आहेत. याला आर्थिक समावेशन योजना म्हणतात. पण लोकांच्या खात्यात पैसे नसतील, मासिक कमाईत बचत नसेल, तर फक्त बँक खाते उघडून आर्थिक समावेश होतो का? इतक्या योजनांची गणती आहे, तरीही रोजगाराचा आकडा नाही, लोकांच्या उत्पन्नाचा आकडा नाही, खरा चेहरा दाखवणारी प्रतिमा नाही. आशा आहे की तुम्ही अभिमानाने घट आहात. घट राहा. आम्हाला 2047 घट राहायचे आहे आणि त्यासह व्यवस्थापित करायचे आहे. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.